भक्तांची भारी दाटी झाली माऊलीच्या दारी, भक्तांची भारी दाटी झाली साऱ्या भूमंडळी धून गेली माऊलीच्या दारी, भक्तांची भारी दाटी झाली माऊलीच्या दारी, भक्तांची भारी दाटी झाली।
भक्तांची भारी दाटी।